महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं दिनांक 25 ते 26 ऑक्टोबर 2019 दरम्यान किसान आधार संमेलनाचं आयोजन.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन, विविध पिकांची 100 एकर क्षेत्रावरील प्रात्यक्षिक, पशु प्रदर्शन आणि विविध कृषी विषयांवर चर्चा सत्राचं आयोजन.
प्रवेश विनामूल्य. वेळ 25 ते 26 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. सर्वांनी लाभ घ्यावा.
शुक्रिया.